श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। नवव्या अध्यायाचा सारांश किंवा प्रस्तावना काल आपण पाहिली। आजपासून नवव्या अध्यायाच्या निरूपणाला आपण सुरुवात करतोय। आधी सांगितल्याप्रमाणे नववा अध्याय हा राजविद्या आणि राजगुह्य योग म्हणून ओळखला जातो आणि यात अत्यंत गुह्य ज्ञान परमात्मा व्यक्त करून सांगणार आहे, म्हणून या अध्यायाला विशेष महत्त्व आहे। हा अध्याय भक्तिप्रधान असून भक्तीचे नवीन आयाम, भक्तीचे उच्च अवस्था आणि त्या उच्च अवस्थेतून परमात्म्यापर्यंत जाण्याची योग्यता कशा प्रकारे येते हा या अध्यायाचा विषय आहे। सुरुवात करूया अध्याय नववा। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तरी अवधान एक वेळे दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। परी प्रौढी न बोले हो जी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची। काजे लळे यांचे लळे सरती मनोरथांचे मनोरे पुरती जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हासे। तुमचे या दिठीवे आचे निबोले सा सिन्नले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखो नि लोळे श्रांतुजी मी। प्रभु तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहो। इथही जरी सलगी करू बिहो तरी निवे के पा। नवव्या अध्यायाची सुरुवात या उत्कृष्ट नमनापासून होत आहे। ज्ञानेश्वरीत आलेल्या नमनांपैकी हे एक साधे सरळ सोपे पण अत्यंत भावपूर्ण आणि रसभरित नमन आहे। श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अहो श्रोते हो तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला तुम्ही पात्र व्हाल आणि हे माझे उघड उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका। परंतु महाराज तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये मी आढ्यतेने बोलत नाही, लक्ष द्यावे ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे। कारण की तुमच्यासारखे जर समर्थ मायबाप असतील तर हट्ट घेणाऱ्याचे लाड पुरतात आणि मनोरथ करणाऱ्याचे उंच डोलारे पूर्ण होतात, म्हणजे मनाने रचलेले कल्पित पदार्थही प्रत्यक्ष प्राप्त होतात। तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळा टवटवीत झाला। त्याची ती सावली पाहून महाराज तेथे मी भागलेला लोळत आहे। आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो। येथे देखील जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो किंवा काही हेजिटेशन बाळगले तर मग आम्ही शांत कोठे व्हायचे, म्हणून सलगीने बोलतो पण हे गोड म्हणून घ्या। ना तरी बालक बोबळा बोली का वाकुळा विचूक्या पाऊली ते चोज करूनी माऊली रिझे जेवी। तेव्ही तुम्हा संतांचा पढियावो कैसे नि तरी आम्हा वरी हो या बहुआ आळुकिया जिया हो सलगी करीत। वाचुनी माझिये बोलतीये योग्यते सर्वज्ञ भवा दृश्य श्रोते काय घड्यावरी सारस्वते पढ़ो सिकिजे। अवधारावडे ते सणा घुंघुरू परी महातेजी नमिरवे काय करू अमृताचिया ताटी वोगरू ऐसी रससो यकैची। अहो ही मकरासी विंजणे कीनादा पुढे आई कवणे लेणियासी लेणे हे कही आथी। अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडे वाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते ना, त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशामुळे तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करीत आहोत। वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल असे बोलण्याची माझी काय योग्यता आहे, काय विनम्रता माऊलीची। आपण सर्वज्ञ असल्यामुळे आपणास कोठे व केव्हा लक्ष द्यावे हे सहजच कळते। त्याचप्रमाणे आपण स्वतः सुखरूप असल्यामुळे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे सुखाला प्राप्त व्हाल हे माझे बोलणे अगदी धारिष्ठाचे आहे। सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे का? तर नाही। सरस्वतीचा मुलगा स्वभावतःच सर्व जाणतो, सर्वज्ञ असतो। ऐका, काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही, त्याला काय करावे? अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान्न कोठून असणार? अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकविणे किंवा स्वतः अलंकारास दागिन्याने सजविणे असे कोठे झाले आहे का? तुम्ही तर सर्वज्ञ आहात, किती सुंदर। नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुक्या पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी। तू काय म्हणतात माऊली पुढे आणखीन? तुम्हा संतांचा पडिहा हो, कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुआ आळुकिया आहो सलगी करीत। किती आपुलकी आहे, किती प्रेम आहे, इतकी इतका थोरपणा, इतकं वक्तृत्व, इतका मोठेपणा माऊलीच्या अंगी असून किती लहानपण पत्करत आहे। सांगा परिमळे काय तुरंबावे, सागरे कवणे ठाई नाहावे, हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कैचा, तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवणा आहे जिणे रिख्या तुम्ही, तरी विश्व प्रगटतया गभस्ती हातिवेरी नकिजे आरती, का चुळोदके अपांपती अर्ध्युने दिजे, प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती आणि मी दुबळार्ची तसे भक्ती, म्हणून वेल जरी गंगावती तरीही स्वीकाराल की, बाळक बापाची ताटी रिगे रिगोनी बापाते सजीवू लागे, की तो संतोष लेनी वेगे स्मुखची ओढवी। सांगा सुवासाने कशाचा वास घ्यावा, समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे, हे सर्व आकाशच ज्याच्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोठून असणार? त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान, व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? असे जरी आहे तरी मग उजेडामध्ये असणाऱ्या सूर्याला काडवातीने ओवाळू नये का, किंवा चुळभर पाण्याने समुद्राला अर्ध्य देऊ नये का? महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुंडीचे पान तुम्हाला वाहिले तरी तिचा आपण बेल समजूनच स्वीकार कराल। लहान मुलगा बापाच्या ताटात जेवावयास बसतो आणि पानातील पदार्थ घेऊन बापालाच जेवू घालायस लागतो, पण बाप न रागवता उलट आनंदाच्या भराने आपले तोंडच त्याच्या पुढे करतो। तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही तोशिजे ऐसी जाती प्रेमाचिया, आणि तेने आपुलेपणाचे निमोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे, म्हणून के लिए सलगीचा नोहे आभारू तुम्हा अहो तान्याची लागे झटे तरी अधिकची पान्हा फुटे रोषे प्रेम दुणवते पडियंतयाचेनी म्हणून मजले कुरवाचे नि बोले तुमचे कृपाळूपण निदैले ते चेले हे जी जाणवले या लागी बोलिलो मी एरवी चांदिणे पिकविजता हे चेपणी की वारया घापत आहे वाहणी हा हो गगनासी गवसणी घाली जे केवी। त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा या प्रेमाचा स्वभाव आहे आणि ज्ञानोबा आमचा आहे। अशा त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हास ओझे वाटणार नाही। अहो गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर त्या योगाने तिला जास्तच पाना फुटतो कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते। म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण मज लेकरांच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले आणि महाराज याकरिताच मी अवधान एक वेळ दिजे असे मी बोललो। वास्तविक पाहिले तर चांदणे उडीत घालून पिकवितात काय किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे का महाराज? आकाशाला कोणीतरी गवसणी घातली आहे का कधी? आई का पाणी ओथी जावे न लगे नवनीती माथुला नरिगे तेवी लाजिले व्याख्यान ननीगे देखो नी जयांते हे असो शब्द ब्रह्मजिये बाजे शब्द मावळले आनिवांतू निजे तो गीतार्थू मराठिया बोलिजे हा पाडुकाई परी ऐसियाही मज धिवसा तो पुळतियाची एकी आशा जे घिटी वा करूनी भवा दृशा पडियंतया हो आवे परी आता चंद्रा पासोनी निवविते जे अमृताहुनी जीवविते तेणे अवधाने किजो वाढते मनोरथा माझिया का जय दिठी वा तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्धी मतिपिके एरवी कोंभेला उन्मेषु सुके जरी उदास तुम्ही सहजे तरी अवधारा वक्तृत्वावधानाचा होय चारा तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची। ऐका ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही अगदी त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही। हे असू द्या वेदांचे शब्द कुंठित झाले असतात ते वेद ज्या गीतार्थरूपी बाजेवर निवांत निसतात तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा ही माझी काय योग्यता आहे? परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा स्फुरली ती पुढच्या याच एका आशेने की अशी धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावे। तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे आणि अमृताहून जास्त जीवन वाढविणारे असे जे आपले लक्ष्य त्या लक्ष्याने माझ्या मनोरथांची वाढ करावी म्हणजे तुमचे लक्ष माझ्या बोलण्याकडे द्या कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षा होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थपूर्ण आणि अर्थ पूर्णपणे स्फुरतील। पण जर तुम्ही उदास राहिला माझ्याकडे लक्ष दिले नाही तर मग अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान सुकून जाईल। तरी ऐका सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळाले ना तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील। सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा होय चारा तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची म्हणून तुम्ही माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष असू द्या।
अर्थ बोलाची वाट पाही
तेथ अभिप्रामो अभिप्रायाते बिये भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी मनोनी संवादाचा सुआवो ढळे तरी हृदयाकाश सारस्वते वोळे आणि श्रोता दुश्चित्त तरी वितुळे मांडला रसू अहो चंद्रकांतू द्रवता कीर होये परीते हातवटी चंद्रिकी आहे मनोनी वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नवीन परियाता मुते गोड करावे ऐसे हे तांदुळी कासया विनवावे साई खडियानी काई प्रार्थावे सूत्रधाराते आणखी दुसरे असे की वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो आणि तेथे त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो म्हणजे बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात. म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दुश्चित्त असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. म्हणून श्रोत्याचं सुचित्त होणे आवश्यक आहे. श्रोते नेहमी कन्सन्ट्रेट होणे, श्रोत्यांचा फोकस त्या वक्त्याकडे असणे हे अत्यंत आवश्यक आहे. अहो, चंद्रकांत मणी हा पाझरतो खरा, पण त्याला पाझरायला लावण्याची हातवटी जी असते ना, ती त्या मण्याची नसून ती चंद्राची असते. ती युक्ती त्या चंद्रामध्येच असते. त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलावल्यास लावण्याची हातवटी ती श्रोत्यांचीच असते. म्हणून लक्ष लावून ऐकणाऱ्या श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही, वक्ता हा वक्ता होऊ शकत नाही. सहजी श्रोत ज अहो चंद्रकांत द्रवता खीर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून तो वक्ता तो वक्ताच नाही. म्हणून लक्ष लावून ऐकणाऱ्या श्रोत्याशिवाय तो वक्ता होऊ शकत नाही. परंतु आता आम्हास गोड करा अशी ही तांदुळाने जेवणाऱ्याची प्रार्थना कशाकरता करायची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करायची? तो सूत्रधार ज्याच्या हातामध्ये त्या बाहुलीला हलवण्याचा दोरा आहे, तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरिता तिला नाचवितो. बाहुली नाचविण्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो, म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठा ठेवायची आम्हाला काय काम आहे? तेव्हा श्री गुरु निवृत्तनाथ म्हणाले, अरे बस पुरे झाले, तुला झाले तरी काय, तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते तू निरूपण कर. तव गुरु म्हणती काय झाले हे समस्तही आम्हा पावले, आता सांगे जे निरोपिले नारायणे. यावर श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, त्यांना फार संतोष झाला आणि संतोष होऊन ते उल्हासाने म्हणाले, जी महाराज ऐका, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. आता मी पुढे गीतार्थाचा अनुवाद करायला सुरुवात करतो आणि श्रीकृष्ण आता या अध्यायात पुढे आपलं वक्तृत्व सुरू करत आहे. घेऊया पहिला श्लोक या 9व्या अध्यायाचा. श्री भगवान उवाच, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन्न सूयवे ज्ञानं विज्ञान संहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभा. श्रीकृष्ण म्हणाले, आता अत्यंत गुह्य असे जे ब्रह्माचे ज्ञान प्रपंचाच्या ज्ञानासहित असुयारहित अशा तुला मी सांगतो, हे जाणल्याने तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझ जे हे अंतकरणीचे गुज जीवाचिये येणे माने जीवाचे हि फोडावे मग गुज का पाम्या सांगावे ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी तरी परियेसी प्राज्ञा तू आस्ते चीच संज्ञा बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेण स्वीकरू म्हणोनी गूढपण आपुले मोडो वरी न बोला वे ही बोलावे घडो परी आमुचिये जीवीचिये पडो तुझा जीवी अगा थानी कीर दूध गुड परी थानासीच नव्हे की गोड म्हणोनी सरो का सेवतयाची चाळ जरी अनन्य मिळे। अर्जुना, हेच वर्म जे माझ्या अंतकरणातील जीवाची गोष्ट आहे, गुही आहे, ती तुला पुन्हा सांगतो। एवढी जीवाच्या आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक, तू ज्ञान प्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण आहेस, म्हणजे तू ज्ञान प्राप्तीच्या तीव्र इच्छेची मूर्ती आहे आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे हे तुला माहीत नाही। तू आदरपूर्वक त्या गोष्टींना ऐकतो, फक्त ऐकत नाही तर त्याप्रमाणे अनुकरण करतो। म्हणून आमचे गुप्त पण मोडले जर तर मोडो, शिवाय न बोलण्याची अशी जी गोष्ट तीही बोलली जाहो, पण आमच्या अंतकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरलीच पाहिजे। बा अर्जुना, स्तनात खरोखर दूध गुप्त असते, पण त्याची गोडी स्तनास नसते, स्तनाला ते पाहिजे नसते। याकरिता एकनिष्ठ सेवन करणारा, म्हणजे एकनिष्ठ सेवन करणारे आपले लेकरू किंवा वासरू जर मिळाले तर त्या सेवन करणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना का, त्यासाठीच ते दूध त्याच्यात असते। मुळाहुनी बीज काढिले मग निर्वाळले भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणो ये काई म्हणोनी सुमनु आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्यगती पैगा गोप्यही परी तया प्रती चावळीजे सुखे तरी प्रस्तुताता गुणीही तू आचुनी आणीक नाही म्हणोनी गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये आता किती नावा नावा गुज म्हणता कानळे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी। कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडल्या लवंडण्यात गेले असे म्हणता येईल का? ते तर चांगल्या कामी आले। याकरिता चांगल्या मनाचा आणि शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा असा एकनिष्ठ श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गोष्ट गुह्य जरी असली तरी खुशाल सांगावी, लपवून ठेवायची काही गरज नाही। तर आता सध्या ह्या गुणांनी युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी मला दिसत नाही, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही। आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल, तर आता तुला सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगतो, ऐक। परी तेची ऐसे नी निवाडे जैसे भेसळले खरे कुडे मग काडीजे फाडो वाडे पार खुनिया का चांचुचे नी सांडसे खांडीजे पयपाणी राजहंसे तुझ विज्ञान विज्ञान तैसे वाटुनी देऊ मग वाऱ्याचिया धारसा पडिला कोंडा का नुरेची जैसा आणि अन्नकणाचा पैसा राशी जोडे तैसे जे जाणितले यासाठी संसार संसाराची गाठी लावणी बैसवी पाटी मोक्षश्रियेच्या। परंतु असे खरे खोटे एकत्र मिसळले असता ते परीक्षा करून निरनिराळे काढावे, त्याप्रमाणे निवाडा करून ज्ञान आणि विज्ञान वेगळे वेगळे करून तुला सांगेन। अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध आणि पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू। मळणी करून एकत्र मिसळलेले कण व भूस किंवा भुसा वाऱ्याच्या वारेवर उफणले असता मग जसा कोंडा उडून जातो आणि धान्य धान्य ते आपोआप शिल्लक राहते आणि त्या धान्याची रास पडते, अगदी त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे ते ज्ञान संसाराच्या गाठी आणि त्या गाठी लावून अनात्मतत्वाने धर्म अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून मोक्षरूपी लक्ष्मीच्या उंबरठ्यावर त्या पटावर जाणणाऱ्याच्या इच्छेनुसार त्याला त्या लक्ष्मीच्या पटावर मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसवते, म्हणजे मोक्षापर्यंत घेऊन जाते, अशी योग्यता या गुह्यज्ञानामध्ये आहे। म्हणून तुला हे गुह्यज्ञान सांगतो, ऐक। आजचा भाग इथेच संपूया, पुढे दुसऱ्या श्लोकापासून उद्या सुरुवात करू। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।